नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंय भलायकी संचालनालय मुंबयच्या टाटा मेमोरियल सेंटरच्या कॅन्सर एपिडेमियोलॉजी केंद्र आणि युनायटेड किंगडमच्या ऑक्सफर्ड विद्यापीठामधी गोवा कॅड्स लॉन्जिट्युडनल कोहर्ट स्टडी 2026 ह्या महत्वाच्या प्रकल्पा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या हजेरेंत काल कबलात जाली. ह्या वेळार सरकारी अधिकारी आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. ह्या अभ्यासात गोयातल्या सुमार 1,00,000 नागरिकांचो गोडेमुताचे, काळजाची दुयेसां, कॅन्सर आणि श्वसना संबंधी दुयेसांचो अभ्यास करून दुयेसांक कारण थारपी घटक वळखपाक, प्रतिबंधक भलायकी यंत्रणा घटमूट करप आणि वैज्ञानिक आधाराचेर धोरण निर्मितीक मजत करप हो या प्रकल्पाचो हेत असा. ह्या संशोधना उपरांत भलायकी धोरण आखपासयत आवश्यक ते उपाय तशेंच जतनाय घेवपाक मजत जातली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां. मणिपुरात कार्यरत आशिल्लो आणि बंदी घालल्या पीपल्स लिबरेशन आर्मी संघटनेच्या वॉन्टेड सदस्याक गोय पोलिसांच्या गुन्हा खात्यान वडा हुशारीन अटक केल्या. फाटल्या 20 वर्सां सावन तो फरार आशिल्लो. पोलिसांनी दिल्ल्या माहिती प्रमाण नोंग थोंग बाम इंगो उर्फ कृष्णा उर्फ लाल हो पीएलएचो स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल आशिल्लो. ताका फातोर्डा मडगाव भागातून शुक्रारा दिसा ताब्यात घेतलो. उपरांत ताका मणिपूर पोलिसांच्या सुवाधीन केला. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाण 5 जूनाक मणिपूर पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केल्ल्या 2 उग्रवाद्यांकडल्यान इंगोची माहिती मिळी. त्या माहितीच्या आधारार गोय पोलिसांनी सापळो रचून ताका अटक केली. प्रकरणाची तपासणी मुखार सुरू असा. अनुसूचित जाती आणि जमाती विद्यार्थ्यांखातीरची गोय इन्फोटेक महामंडळाची लॅपटॉप येवजण जाहीर करतकच ताचो लाव 10वी पास जाल्ल्या भुरग्यांनी घेवचो अशें आवाहन गोय शालांत मंडळान केला. आनीक कांय दिसां भितर ह्या लॅपटॉप येवजणे खातीर अर्ज करपाचे पोर्टल सुरू जातले. पात्रताय आशिल्ले विद्यार्थी ऑनलायन फॉर्म भरून ह्या येवजणे खातीर अर्ज करूंक शकतात. समिती सगळ्या अर्जांची तपासणी करून दर तालुक्यातल्यान पहिल्या 5 चले आणि 5 चलयांची निवड करतली. अर्ज करपाची तारीख कांय दिसां भितर जाहीर करतले. पोखिला लेखतेपी ही आसामी गायिका 4 दशकां परस चड काळा सावन कार्बी संगीत क्षेत्रात कार्यरत असा. 300 परस चड पदां गायिल्ल्या ह्या गायिकेक अनुवर्साचो देशाचो सर्वोच्च नागरी भोवमान पद्मश्री फाव जाला.
From local AIR broadcasts to the defined production of her first cassette, Kanghon, she began to weave the Karbi soul back into the national fabric. The turning point came through a collaboration with Zubeen Garg, infusing ancient chants with modern energy to capture the hearts of a new generation. 50 years, 300 songs, she has brought Karbi music out of the hills into people's hearts. Today, Pokhila remains the matriarch of Karbi music. Writing, mentoring, performing.
बायला आणि भुरगी उदरगत संचालनालयान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार खातीर नामांकना अर्ज मागयल्यात. हो एक प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार जो भारत सरकार भुरग्यांच्या वेगवेगळ्या मळार केल्ल्या असाधारण कामगिरीची वळख करून दिवपा खातीर दितात. शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, खेळ, कला आणि संस्कृताय, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा 6 श्रेणीत गुणवंत भुरग्यांचो भोवमान करपा खातीर हो पुरस्कार सुरू केला. ऑनलायन नामांकन शिफारस अर्ज सादर करपाची निमणी तारीख 31 जुलै 2026 असा. धारबांदोडा तालुक्यातल्या पिलये हांगाच्या श्री भूमिका देवस्थानाच्या परिसराचे सुशोभीकरण आणि रोषणाई प्रकल्पाचो बुन्यादी फातर साळगाव मतदारसंघाचे आमदार आणि गोय पर्यटन उदरगत महामंडळाचे अध्यक्ष केदार नायक हांणी घालो. GTDC चालीक लायिल्ल्या ह्या प्रकल्पाचो हेत देवळाच्या परिसराचे सौंदर्य आणि आध्यात्मिक वातावरण अधिक समृद्ध करप तसेच भक्त आणि पर्यटक हांचे खातीर सुविधा सुधारप असं असा. आधार ॲपाक लोकांचो बरो प्रतिसाद मेळपाक लागला आणि ॲप सुरू झाले उपरांत 5 महिन्या भितर ताच्या उण्या काळात 31 दशलक्ष डावनलोडाचो आंकडो हुपला. जिवीत सोपे करपा खातीर तयार केल्ल्या आधार ॲपावरवीं लोकांक मोबायल नंबर अपडेट करप, आपलो पत्तो अपडेट करप ही कामां सोपी जाल्यात. आधार ॲप्लिकेशन आधारधारकांक तांची वळख बाळगुपाक, दाखोवपाक, धाडपाक आणि तपासपाक सुरक्षीत, सोयिस्कर आणि गुप्ततायेक प्राधान्य असो मार्ग दिवपा खातीर तयार केला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय 26 जुनाक आंतरराष्ट्रीय घुवळी वक्ता सेवन आणि बेकायदेशीर व्यवहार विरोधी दीस पाळटले. ह्या कार्यक्रमाचो भाग म्हणून गोय सरकारच्या समाज कल्याण खात्यावतीन गोयात 17 ते 26 जून मेरेन नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान ह्या संकल्पनेखाला वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून जागृताय करतले. ह्या सप्तकात शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांखातीर पोस्टर मेकिंग, घोषणा बरोवप, निबंध लेखन सर्त आयोजित केल्या, तशेंच जागृताय रॅली लेगीत काडपाचे आसात. गोयच्या रणजी क्रिकेट पंगडा खातीर नवो प्रशिक्षक नेमपाची आस्त आसा, हे विशीं GCAचो विचार चल्ला. हॉकींत आयज FIH प्रो लीग सर्तींत भारतीय दादल्यांच्या हॉकी पंगडाचो कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना आड खेळ जातलो. गोयात फाटले 2 दीस कांय वाठारांनी पावसान नेट धरला, ताका लागून गरमे पासून लोकांक थाकाय मेळ्ळ्या. तापमानात लेगीत कांय अंशांनी घट जाल्या. गोय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांत चड तापमान 31 अंश सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 25 अंश सेल्सियस इतलें नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आयज सांजे 7 वरां जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.